एक मच्छर साला आदमी को हिरड़ा बनाता है। जायला मैं है काय बोलू मंडली नमस्कार, मी नाना नाना पाटेकर, मी आपल्या समोर धमाल विनोदी लोकगीतांचा खजिना घेऊन आलोय। अर्थात लोकगीतं असणार कुणाची? हां अगदी बरोबर, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे बघा माझ्या समोरच बसलेत। ओ शिंदे बंधू नमस्कार।
नमस्कार नमस्कार।
काय मग आमच्यासाठी काय नवीन आणलंय का? तोच आहे आपला जुना पोपट?
नाही नाही पोपट नाही, आता नवीन आयटम घेऊन आलोय मी।
नव काय आणलंय बरं? नव
उजव्या हातात सामान धरा।
उजव्या हातात सामान धरा। उजव्या हातात सामान धरा आणि डाव्या हातानं काय करायचं?
Yeah. असताना सोबतीला तुम्ही उगीत करता फिकीर माझ्या शेजारी तुमचं घर उद्या झाला तरी उशीर मी असताना सोबतीला तुम्ही उगीत करता फिकीर थंडीत उठतोय काटा अंगावर थंडीत उठतोय काटा अंगावर जीव होई घाबरा तुमचा जीव होई घाबरा धाव्या हातान साडीवर करा डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा सरली नाही साळवे पाटलाची अंबराई जरा पाय उचला तुम्ही मला रातीच दिसत नाही बाई अजून सरली नाही साळवे पाटलाची अंबराई जरा पाय उचला तुम्ही मला रातीच दिसत नाही हातान चाचपत बसाव लागल हातान चाचपत बसाव लागल घोटाळा होईल सारा बघा घोटाळा होईल सारा डाव्या हातान साडीवर करा डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान खळखळवादोई गावचा बोडा काही नका करू तुम्ही दम धरा थोडा खळखळवादोई गावचा बोडा काही नका करू तुम्ही दम धरा थोडा पाऊस झालाय बरा वाटत पाऊस झालाय बरा डाव्या हातान साडीवर करा डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा 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 साडीवर करा उजव्या हातात सामान धरा
हा अरे चा